भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायामध्ये अतिशय महत्वपूर्ण श्लोक जो आहे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानीनस तत्वदर्शिना। आध्यात्मिक गुरुकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर, नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर। आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेले असते। आणि यानंतरचा जो श्लोक आहे, यज्ञात्वान पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव एनम भूतान्य शेषाणि द्रक्षस्यात्मन्यथो मयी। आत्मसाक्षात्कारी जीवाकडून वास्तविक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर तू पुन्हा मोहित होणार नाहीस, कारण या ज्ञानाद्वारे तू पाहशील की सर्व प्राणी मात्र हे परमात्म्याचे अंश आहेत, अर्थात ते माझेच आहेत। आपल्याला भगवंत या श्लोकामधून गुरुला शरण जाण्यासाठी मार्गदर्शन करतायत। आणि गुरुला शरण गेल्यानंतर आपण गुरुकडून काय शिकतो हे पुढच्या श्लोकामध्ये भगवान सांगतात की आपण वास्तविक आपल्याला वास्तविक ज्ञानाची प्राप्ती होते, म्हणजे सत्य काय आणि ते कसं पाहायचं हे आपण गुरुकडून शिकतो। दुर्दैवानं कलियुगामध्ये आपल्याला सत्य आपल्या डोळ्यासमोर जे दिसतं किंवा कानाने जे आपण ऐकतो किंवा आपण जे अनुभवतो याला आपण सत्य मानतो, परंतु सत्य ओळखण्याची पद्धत जी आहे ही तद्विधी, त्याला विधी आहे, गुरुला शरण गेलं पाहिजे। अगदी सामान्य वस्तू समजण्यासाठी आपल्याला गुरु लागतो। लहानपणी आपल्याला कोणीतरी ओळख करून देते, हे टेबल आहे, आयुष्यभर आपण लक्षात ठेवतो टेबल आहे, सामान्य वस्तू आहे, ही खुर्ची आहे, सामान्य वस्तू आहे। प्रत्येक वस्तू आपल्याला कोणीतरी ओळख करून द्यावी लागते। पण जसं जसं पुढे आपण जातो आपल्या ज्ञानाने आपण वस्तू पाहायला लागतो। आणि दुर्दैवानं कलियुगामध्ये ज्ञान हे तामसिक गुणाने आच्छादित झालेलं आहे, त्यामुळे सत्य पाहण्याची दृष्टी ही जी नष्ट झालेली आहे, कलौ नष्ट दृशामेशो, कलियुगामध्ये लोकांची दृष्टी आंधळी झालेली आहे। आणि म्हणून लोक पाहतात ते, ऐकतात ते किंवा अनुभवतात ते ह्याला सत्य समजतात। आणि त्यासाठी कलियुग जे आहे हे कलह आणि भांडण तंटे याने अच्छा दिलेला आहे। आणि हे कलह कशामुळे होतात, दोन कारणामुळे, एक गैरसमजूत आणि दुसऱ्याला न समजून घेतल्यामुळे। आणि यामुळे कलह म्हणजे भांडणं होतात किंवा गैरसमजूत होते, त्यामुळे ज्या गोष्टी आहेत तशा त्या स्वीकारल्या जात नाहीत, तर्क करून कुठल्याही गोष्टी स्वीकारल्या जातात। यासाठी मी तुम्हाला अनेक उदाहरणं देणार आहे की कसं लोक तर्क करतात आणि सत्य त्यांना जाणत नाही, स्वतःच्या बुद्धीनं ते सत्य जाणण्याचा प्रयत्न करतात पण सत्य काहीतरी वेगळंच असतं। एकदा आम्ही बेळगावचे काही भक्त, सच्चिसुत प्रभू त्याच्यामध्ये होते कदाचित, कोंडूस नावाच्या गावी गेलो होतो, पद्मावती नावाचं गाव, पद्मावती माताजींचं केळूस। आणि मी रामनवमीला गेलो होतो, आम्ही जप करत जात असताना एक कोकणी माणूस पुढे आला, एक माका दी म्हटला, मी म्हणतो काय दी, तंबाखू दी। त्याला वाटतं की हे आम्ही तंबाखू जगवतोय, कारण तंबाखूची पिशवी पण झाली असते, माका तंबाखू दी। म्हटलं की हा तंबाखू नाही बाबा, जप माळा आहे, कोडं बोलतीय। साधूचं ड्रेस घालते, खोटं बोलते। ते त्याच्या मनात काय आहे, पिशवीमध्ये असं काय असतं, तंबाखू असतो, मग त्याला एवढी मोठी अशी माळ काढून आयला। म्हणजे त्याला पिशवी पाहिल्यानंतर कसली आठवण होते, तंबाखूची। आणि आपल्याला किती जणांना अनुभव असेल, काय झालं रे हाताला। हात बरा आहे ना, प्लास्टर वगैरे लागलं नाही ना। लोकांची बुद्धी पा, सत्य काय वेगळंच आहे, कारण अशी महाराष्ट्रात आता पिशव्या दिसा लागल्या, अशा पूर्वी पूर्वी दिसत नव्हत्या। कुठेही गेले की बोला अरे काय झालं रे, सत्य काय वेगळंच आहे, पण तंबाखू खाणाऱ्याचं लक्ष काय असं की पिशवीमध्ये तंबाखू आणि ह्याला पाहिजे तंबाखू, म्हणून त्याला वाटतं की हे तंबाखू आहे. तर्काने कधी कधी लोक चूक करतात, भक्तांच्या मध्ये पण कधी कधी होतं. सत्य असतं एकच हा, पण दुसरंच काहीतरी. ज्यावेळेला कोल्हापूरच्या वृंदावन प्रभूंना मुलगी झाली, त्यावेळेला मी बेळगावला रथयात्रेला गेलो आणि सगळे मला अभिनंदन करायला, प्रभू तेव्हाला मुलगी झाली असे ऐकलं. म्हटलं मला नाही, खोटं बोलू नका, काय जिलबी द्यावी लागते म्हणून काय. सत्य काहीतरी वेगळंच आहे. हे वृंदावन प्रभू, आनंद प्रभू, यांच्यामध्ये आनंद आहे. वृंदावन पुण्याला म्हणाले, प्रभू तुमचं ते तंत्र आणि मंत्र प्रवचन इतकं सुंदर होतं ना. म्हटलं मी तंत्र आणि मंत्र नावाचं प्रवचन 25 वर्षात कधी दिलं नाही. कधी कधी वृंदावन आनंद प्रभू चांगला प्रचार करतात, त्याचं श्रेय मला मिळतं. तर सत्य काहीतरी वेगळंच आहे, मला ते माहिती आहे म्हणून माहिती आहे ना. तर आणि नंतर मी तसाच अहंकाराने फुगला असो, अरे एवढे लोक मला सगळे जाणतात, जाणतात त्यांना आपण, त्याचं श्रेय मला मिळतं. तर अशी आपण शास्त्रामध्ये सुद्धा अनेक उदाहरणं पाहतो, फक्त सत्य न जाणल्यानं. ज्यावेळेला दक्ष राजा यज्ञ करतोय, तिथे शिवजी आणि त्यांच्या पती सती आपण यज्ञाला गेलेले आहेत. दक्ष राजा या सगळ्या देवदेवता दक्ष प्रजापती सर्व बसलेले आहेत. दक्षराजांचं आगमन होतं आणि सर्वजण उठून उभारतात, एकटे उभारत नाहीत शिवजी. आता दक्षराजाच्या मनात काय आहे, वास्तविक स्थिती निराळीच आहे. त्याच्या मनात काय आहे की अरे हा शिवजी माझा अनादर करतोय, हा माझा जावई हा माझा अनादर करतोय आणि त्यासाठी हा उठून उभारत नाही. सत्य वेगळंच आहे. आपल्याला कधी कधी मंदिरमध्ये सुद्धा अनुभव येतो की अरे हा माझ्याकडे बघून सुद्धा न बैलारखा केला, हा म्हणून दुसऱ्याकडे आणि जाऊन तिसऱ्या दिवशी त्याच्यावर तिसरंच काहीतरी, त्याच्याबद्दल बोलत नाही तिसरंच काहीतरी बोलतो, अरे हा व्यक्ती केवढा अहंकार झाला, याला आत्ता आलाय 8 दिवस आणि आता हरिबोल सुद्धा म्हणत नाही. तर दक्ष प्रजापती विचार काय करतो की शिवजी माझा अनादर करण्यासाठी उठला नाही, परंतु वास्तविक स्थिती काय आहे, शुद्धम विशुद्धम वसुदैव शब्दितम. वास्तविक स्थिती ही शिवजी सांगतात. शिवजी स्थिती काय पहा, शिवजी महाजन आहेत, ब्रह्माचे पुत्र आहेत, म्हणजे प्रजापतीपेक्षा सिनियर आहेत. प्रजापतीचा जावई आहे आणि प्रजापती दक्ष हा राजा म्हणजे ऐश्वर्यवान आहे, शिवजीकडे काय नाही आहे, त्याचा ऐश्वर म्हणजे कृष्ण भक्ती, हे सगळ्यांना दिसून येत नाही. या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ ऐश्वर कुठला असेल तर ती कृष्ण भक्ती, पण फार कमी लोक त्याच्याकडे पाहतात. प्रतिष्ठा, पैसा, दिसायला सुंदर, या सर्व गोष्टी तत्पुरत्या आहेत, आज आहेत उद्या नाहीत. परंतु कृष्ण भक्ती जी आहे ही नित्य आहे आणि ते जे सौंदर्य ज्याच्याकडे आहे, असं चैतन्य महाप्रभूने श्रीधर कोलवेच्याकडे ह्या दृष्टीने पाहिलं. भौतिक दृष्टीने त्याच्याकडे काय होतं, काहीही नव्हतं. भौतिक दृष्टीने तो एकदम कफल्लक, पण सत्य काय आहे की हा कृष्ण भक्त आहे. कारण बाकी सर्व हे आज आहे आणि उद्या नाही. कृष्ण भक्ती ह्याच्यामध्ये एक असं कधीही होणार नाही आज आहे आणि उद्या नाही, वृद्धिंगत होत जाते. एकच गोष्ट या जगामध्ये वृद्धिंगत होत जाते म्हणजे कृष्ण भक्ती, बाकी सगळ्या गोष्टी आज आहेत उद्या नाहीत. ह्याच्यामध्ये आजचं उद्या, यावर्षी दुसऱ्या वर्षी, या जन्मात पुढच्या जन्मात, किंवा या कल्पामध्ये दुसऱ्या कल्पामध्ये असणाऱ्या सुद्धा कितीतरी गोष्टी आहेत. परंतु कृष्ण भक्ती जी आहे ही नित्य आणि कायम वाढत जाणारी अशी गोष्ट आहे. तर शिवजी या शुद्ध भावनेमध्ये कृष्णाचं चिंतन करतायत, त्यामुळे दक्ष आले काय गेले काय, यज्ञ चाललाय काय, काहीही कल्पना त्यांना नाही, ती भावनेमध्ये आहेत. आणि त्यांची इच्छा नव्हती की ह्यांना अनादर करायचा आहे, पण ह्यांना वाटतं माझा अनादर करायसाठी हा उठलेला नाही. म्हणून सत्य एक आहे, झालं दुसरंच. त्यामुळं कलियुगामध्ये पाहण पहा, आपण भक्तांच्या मध्ये सुद्धा ही भावना आपण पाहतो, आपल्या डोळ्यांनी किंवा आपल्या कानांनी किंवा तर्कानी लोक विचार करतात की सत्य हे आहे. वास्तविक सत्य निराळच असतं काहीतरी. किती घरामध्ये, मंदिरामध्ये, भक्तांच्या मध्ये सुद्धा कलह की सत्य हे आहे, कधी कधी रडून सांगतात लोक खरं सत्य हे नाही बाबा, सत्य नाही आहे, तरी पण ते पटून घ्यायचे एवढी आपण मनाची दृढ निश्चल करत नाही हेच सत्य आहे, आणि त्यामुळे कलह भांडणं निर्माण होतात. तर हे कलियुगाचं वैशिष्ट्य आहे की जेव्हा भक्त लोक एकत्र येतात त्यावेळी त्यांच्याबरोबर माया पण येते. आता माया कशासाठी येते? ही त्यांच्याबरोबर सेवा करण्यासाठी येते. पण हे जर आपण ओळखलं नाही तर माया आपल्याला सेवेत लावते. आणि वास्तविक भक्त जर शिक्षित नसतील, सत्य पाहण्याची त्यांची दृष्टी नसेल, गुरु साधू आणि शास्त्र, वास्तविक कितीतरी घटनेचा आपल्या भक्तीशी काहीही संबंध नसतो, काहीही संबंध नसतो. परंतु त्या चिंतनामध्ये आपण आयुष्य वाया घालवतो. जसं दोन ब्रह्मचारी एकदा जात असताना, एक झरा पार करत असताना एका स्त्रीला ब्रह्मचारी हात देतो आणि ती स्त्री ब्रह्मचारीचा हात धरून काय झरा तो पार करते. आता दोन ब्रह्मचारी आहेत, ब्रह्मचारी कधी स्त्रीला स्पर्श नाही करत, हा करू नये. तर हा ब्रह्मचारी जो हात देतो ह्याच्या मनात काय आहे? ही केवळ असहाय्य जीव आहे आणि म्हणून सागर. दुसरा ब्रह्मचारी ह्याच्या मनात काय आहे? फेल डाऊन, म्हणजे ह्याचं पतन झालं. मैलभर त्याच्या डोक्यात तेच सीन आहे की ह्यानी असं केलं, ह्यानी असं केलं, ह्यानी असं केलं, हा कसा काय ब्रह्मचारी, असं काय करू शकतो, स्त्री माया आहे, असं काय करू शकतो. एक मैल गेल्यानंतर त्याला राहत नाही, ते मनात राहिलं की ते कधीतरी तोंडातनं बाहेर पडतं. म्हणून विचार, चुकीचा विचार करणं हे सुद्धा चुकीचं आहे. सत्य माहित नाही तर विचार करत बसू नये. एक तर ज्याच्याकडनं बाबा असं का केलं, स्वस्त विचारावं, आणि प्रामाणिक असेल तर तो प्रामाणिक उत्तर देईल. एक मैल चालत गेल्यानंतर 15 मिनिटं त्याच्या म्हणते की तू असं शास्त्रानुसार ब्रह्मचारीनं स्त्रीला प्रश्न करता कामा नाही, तू असं का केलंस, हा तुझं पतन झालं. तो म्हणता दुसरा ब्रह्मचारी सांगतो की मी तिला हात धरून तिथंच सोडून दिलं, तिला घेऊन तू एक मैल चाललास. सत्य म्हणजे पहा, भक्त कुठलं तरी चुकीचं कार्य करत असतील नाही असं नाही, पण तो विसरून जातो. शुद्ध भक्त होऊन भगवत धामात जातो तरी आपण त्याचं चिंतन करत होतो आणि असं केलंय. एक चुकीची गोष्ट केलं असं नाही, असं नाही, भक्त लोक असं करत, असं म्हणत नाही की चुका करत नाहीत. त्याला पाप वाढतो, पश्चाताप होतो, सुधारतो, सगळं काही होतं, भगवान त्याला माफही करतात, तरी आमच्या मनामध्ये ते चालू आहे अजूनही, हे आणि असं काय केलं. नारद मुनी ज्यावेळेला आपण पाहतो हिरण्यकश्यपू बलवान बनतो एकदम, त्याची पत्नी कयादेव ही गरोदर आहे, तर देवदेवता विचार करतात की अरे बापरे, हा असा एवढा मोठा भयानक राक्षस हिरण्यकश्यपू, हा एवढा कहर माजवतोय या जगामध्ये, ह्याचा पुत्र काय करेल, याला ताबडतोब ठार केलेलं बरं. आणि म्हणून सगळ्या देवदेवता कयाधुलो वळवून घेऊन जात असतात, नारद मुनीमध्ये थांबतात. नारद मुनी सांगतात की अरे हे काय करताय तुम्ही? ते सांगतात की जर हा कयाधू जी आहे ही गरोदर आहे, हिरण्यकशिपूचा पुत्र, स्त्रीची हत्या करणं हे बरोबर नाही, आणि तिच्या गर्भामध्ये असलेला जो पुत्र आहे त्याचंही अबॉर्शन करणं बरोबर नाही, हा बघा त्यावेळेला सुद्धा अबॉर्शन होत नव्हती, तोपर्यंत वाट पाहिली. त्यांनी की जोपर्यंत हिला पुत्र होत नाही तोपर्यंत त्याला आम्ही आमच्याकडे ठेवून घेतो, पुत्र झाला की ठार करतो, हिला सोडून देतो. नारद मुनीमध्ये काही वेळ लागलं काय? हा जो पुत्र आहे हा भगवंताचा निस्सीम भक्त आहे, आणि याद्वारे भगवंत हरिनाम कसा जप करावा आणि जप केलेल्यांचं कसं भक्त भगवंत रक्षण करतात, त्यासाठी खास अवतार धारण करतात, हे भगवंताची ही लीला आहे. तर तुम्ही यांना मारू नका, तरी देवतांचा विश्वास नाही. नारदुनी म्हणतात की हिला माझ्या आश्रमात ठेवून घेतो. आता संन्यासीने स्त्रीला आश्रमात ठेवून घेणं हे चुकीचं आहे, पण असा कोणी विचार केला नारद मुनीने असं का केलं? नारद मुनीची जर निंदा केली तर आपलं पतन होईल. त्यांची विचार काय आहे? ही शुद्ध भक्तांची सेवा, हे सत्य आहे. त्याचा तर्काने आपण विचार केला तर दुसरं सत्य निघतं. अशी अनेक उदाहरणं आपण पाहतो की एकदा एक आपल्या इस्कॉनमध्ये एक ज्येष्ठ संन्यासी पायानं पंगू आहेत, जे सामान्य लोक जसे दंडवत करतात तसे दंडवत करत नाहीत. तर एकदा मंदिरमध्ये आले आणि त्यांनी आदल्या दिवशी प्रवचन दिलं होतं कसं भगवंतासमोर यावं आणि आल्यानंतर कसं भगवंतांना दंडवत करावं. तर एक नवशिका भक्त तो पाहतोय दुसऱ्या दिवशी, कारण आपल्या इस्कॉनमध्ये प्रथा आहे, जे बोले त्याचा चाले त्याची वंदावी पावले. हा बोलतोय तसं वागतो का, ताबडतोब आपण बोलतो तसं आपण वागतो का, आपण नाही बघणार दुसरे बोलतात तसं ते वागतात का ह्याच्याकडे आपलं लक्ष. तर हा विचार करतोय की हा संन्यासी आले आणि भगवंतासमोर वारूनच प्रार्थना करतात आणि आपल्या आसनावर जाऊन पाहतात बसतात. प्रवचन होतं, प्रवचन झाल्यानंतर हा नवशिका भक्त थोडा उद्धटपणे विचारतो की महाराज कालच्या प्रवचनमध्ये तुम्ही सांगितलं की मंदिरमध्ये आल्यानंतर आपण भगवंतांना साक्षात दंडवत करावा आणि तुम्ही उदाहरणावरून हे दाखवून दिलं पाहिजे, पण तुम्ही आज मंदिरमध्ये आलात त्यावेळी तुम्ही साक्षात दंडवत नाही घातलात, वारून भगवंताला वंदन केलं, हे असं का केलं? तर त्यांनी नम्रपणे सांगितलं मी साक्षात दंडवत घातला पण तो तू बघू शकत नाहीस, तो माझा दोष नाही, मी माझ्या मनानं साक्षात दंडवत घातला कारण शरीरानं मला घालता येत नाही. म्हणजे तो आपल्या दृष्टीनं भक्ती करतायत आपण ती पाहू शकत नाही कारण त्यांचे पाय पंगू आहेत आणि त्यामुळं आपल्यासारखे त्यांना ते दंडवत घालता येत नाही, त्यामुळे त्यांनी मनाने दंडवत घातला. भगवंत हे भावग्रही आहेत, मनाने जरी भगवंताची सेवा केली तरी भगवंताचा स्वीकार करतात, परंतु ह्या भक्तांनी अपराध केला की हे असं का की दुसऱ्यांना हे शिकवतात असं स्वतः मात्र त्याचं पालन करत नाही. सत्य वेगळं आहे, तर्क आपण वेगळाच काहीतरी करतो आणि असे आपले अनंत अपराध होत राहतात म्हणून आपली भक्तीमध्ये प्रगती होत नाही. न कळत अपराध म्हणजे सत्य काहीतरी आहे, वस्तुस्थिती दिसरी निळायच काहीतरी आहे, परंतु आपण काहीतरी समजतो. जीव गोस्वामी ज्यावेळेला वृंदावन इथं षडगोस्वामी मधले शेवटचे गोस्वामी शिल्लक राहिलेले आहेत, जीव गोस्वामी सगळ्या वैष्णवांचे लीडर आहेत, त्यांच्याकडे तीन विद्यार्थी येतात, अंबिका कालना वरून हृदय चैतन्य यांचे शिष्य कृष्णदास, दुखी कृष्णदास येतात, लोकनाथ स्वामी यांचे शिष्य नरोत्तम दास आणि श्रीनिवासाचार्य, तिघं असे त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यानंतर दुःखी कृष्ण यांची सेवा कुंज साफ करण्याची सेवा, कुंज साफ करण्याच्या सेवेमध्ये ज्याला ते रथ असतात त्याला एक त्यांना सुंदर असं काकण एक सुंदर असं काकण बांगडी त्यांना सापडते आणि कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळेला उचलतो आपण डोक्याला लावतो, दिव्य असेल तर वंदन करतो, तसं ते डोक्याला लावतात त्यावेळेला त्यांच्या डोक्यावरती तिलक उडतो, दिव्य असा तिलक. आणि नंतर जीव गोस्वामींच्याकडे येतात, जीव गोस्वामी हा वेगळा तिलक त्यांच्या डोक्यावरती पाहतात. तर दुखी कृष्णदास यांना कल्पना नाही आहे तिलक काय आहे कारण त्यांनी बघितलेलं नाही, तर त्यांना विचारतात की अरे तुझ्या डोक्यावरचा तिलक जो आहे वेगळा आहे. दुखी कृष्णदास सांगतो की हे जे काकण आहे ते फक्त कपाळाला लावलं कारण त्याचा जे छाप ही पडलेली दिसते. रात्री राधाराणी जीव गोस्वामींच्या स्वप्नामध्ये येते, ही ते सांगते की ही माझी विशेष कृपा आहे या दुखी कृष्णदासवरती आणि हा मी त्याला खास तिलक दिलेला आहे माझी कृपा म्हणून आणि त्याचं नाव तो श्यामानंद असं ठेव. दुसऱ्या दिवशी जीव गोस्वामी दुखी कृष्णदासला बोलवतात आणि त्याला सांगतात की तुझ्यावरती राधाराणीची खास कृपा झालेली आहे आणि आजपासून तुझं नाव काय आहे श्यामानंद. हे श्यामानंद नाव वृंदावनमध्ये प्रसिद्ध होतं की दुखी कृष्ण नाव श्यामानंद झालेलं आहे. वृंदावन लोकांच्या माध्यमातून ही बातमी पोहोचते हृदय चैतन्यकडे, त्यांचे जे गुरु आहेत. हृदय चैतन्य हे ज्या वेळेला ऐकतात की दुःखी कृष्णदासचं नाव श्यामानंद दास केलेलं आहे, तर जीव गोस्वामी माझा शिष्य चोरला, गैरसमज निर्माण होतो. ही मोठ्या मोठ्या भक्तांच्या मध्ये सुद्धा असं चालतं, गैरसमज मनामध्ये निर्माण होतो की मी माझ्या शिष्याला उच्च शिक्षणाकडे ह्याच्याकडे पाठवलं आणि एवढा हुशार विद्यार्थी बघितल्यानंतर ह्यांनी स्वतःच त्यांना दीक्षा दिली आणि मी दिलेला तिलक पण पुसून टाकला आणि मी दिलेलं नाव पण काढून टाकलं, म्हणजे माझं नामोनिशान खराब म्हणजे पुसून टाकलेलं आहे. आणि हे जीव गोस्वामींचे शिष्य म्हणून वृंदावनमध्ये प्रसिद्ध होत आहेत. थोडा त्यांच्या अंतःकरणाला ठेच बसली. त्याने जीव गोस्वामींना पत्र लिहिलं की हे असं काय तुम्ही करू शकता की मी तुम्हाला माझा शिष्य शिक्षणासाठी तुमच्याकडे पाठवून दिलेला आहे आणि तुम्ही त्याचा तिलक आणि नाव दोन्ही बदलून टाकलं. जीव गोस्वामींना याच्याबद्दल काही वाईट वाटत नाही, ते प्रत्युत्तर लिहितात की हृदय चैतन्य महाराज, तुमच्या शिष्यावर राधाराणींची आणि तुमची खास कृपा झालेली आहे आणि स्वतःहून तुमच्या कृपेनं तुम्ही त्यांना हे नाव दिलेलं आहे, तुमच्या कृपेचा हा परिणाम आहे. आवडतो हृदय चैतन्य वाचतात की माझी कृपा माझ्या शिष्यावर झाली आहे मला समजत नाही, काय तू सांगायला पाहिजे की मी जर त्याचं नाव बदललं असतं, मी जर त्याला तिलक दिला असता तर मला समजलं असतं, हे मला न समजता झालेली गोष्ट आहे. पुन्हा त्यांना पत्र बोलते हे जे आहे हा वैष्णव अपराध आहे आणि ताबडतोब त्याचं तुम्ही काय करा, मला विश्लेषण करा किंवा त्याचा मला खुलासा करा की हे तुम्ही असं का केलेलं आहे. पुन्हा जीव गोस्वामी आता ह्यावेळेला त्यांनी ब्राह्मण लोक पंडित लोक पाठवलेले आहेत की स्वतः विचारणा करण्यासाठी. आता राधाराणींनी एक अट घातलेली आहे की हे तू कुणालाही सांगू नकोस की मी हे तुला दिलेलं आहे. तर जीव गोस्वामी आणि श्यामानंद दोघंही सत्य सांगू शकत नाहीत. तर तिथे आल्यानंतर पुन्हा जीव गोस्वामींना हे जे पंडित लोक जे आहेत ते विचारतात की हे तुम्ही असं का केलं, जीव गोस्वामी तुम्ही तर अतिशय श्रेष्ठ वैष्णव आहात, हृदय चैतन्य त्यांचा शिष्य तुमच्याकडे शिक्षणासाठी पाठवला आणि त्याचं तुम्ही पुन्हा रिइनिशिएशन दिलं किंवा पुन्हा दीक्षा दिली, त्यांचं तिलक बदललात, हे योग्य नाही आहे. जीव गोस्वामी म्हणाले की ही त्यांचे गुरु महाराज हृदय चैतन्याची खास कृपा आहे, तेच उत्तर दिलं. पुन्हा हे पंडित सगळे गेले, त्याच्यामध्ये 5-6 महिने गेले मध्येच, पूर्वीसारखे आताचे ईमेल आहेत तसे नव्हते, एका दिवसात इन्स्टंट सगळा मेसेज. 5-6 महिने गेले तोपर्यंत हृदय चैतन्याच्या डोक्यामध्ये गोंधळ चालू आहे की हे असं का केलं, असं का की जीव गोस्वामी असं का करू शकतो. पुन्हा स्वतः हृदय चैतन्य येतात आणि हृदय चैतन्य स्वतः तिथे आल्यानंतर स्वतः पाहतात की त्याचा तिलक वेगळा आहे आणि त्याला डांटतात, रागा भरतात की हे दुखी कृष्ण ताबडतोब हे नाव आणि हे तिलक टाकून दे, कारण हे मी दिलेलं नाहीये तुला. जर तू खरा माझा शिष्य असेल, माझ्यावर खरं तुझं प्रेम असेल, माझे आदेश तुला पालन करायचे असतील, तर ताबडतोब तिलक आणि नाव टाकून दे. श्यामानंद प्रभूंना समजत नाही काय करावं, एकीकडे राधाराणी दुसरीकडे गुरु, म्हणजे दोन्ही गुरुच आहेत दोन्ही बाजूला. हा कधी कधी भक्तांची अशीच परिस्थिती होते, दोघेही गुरुच आहेत, काय करावं कोणाचं ऐकावं. श्यामानंद विचार करत आहेत की कसं करावं, कारण राधाराणींनी प्रत्यक्ष दिलेला तिलक आणि हृदय चैतन्य सांगतात की हा मी दिलेला नाही आहे, गुरुची कृपा नाही आहे. तर पुन्हा श्यामानंद नम्रपणे त्यांना सांगतात की गुरु महाराज ही तुमचीच कृपा आहे, हृदय चैतन्य मान्य करत नाही. त्यानंतर तिसरे दिवशी राधाराणी प्रत्यक्ष हृदय चैतन्याच्या स्वप्नामध्ये येते की हा तिलक आणि हा हे नाव मी त्याला माझी श्यामानंद म्हणून मी त्याला हे नामकरण केलेलं आहे आणि त्यामुळे तो उगीच गैरसमज करून घेऊ नकोस. तर मोठ्या मोठ्या भक्तांच्या मध्ये सुद्धा असं चालतं, कधी कधी गैरसमज होतात, पण ही गैरसमज ही लीला आहे, आपल्या गैरसमज ही लीला नव्हेत. असं समजू नका. चला हे काय हृदय चैतन्य आणि यांच्यामध्ये पण झालं तर आपल्यामध्ये आणि इतर भक्तांमध्ये झालं तर त्याचा काय फरक पडणार आहे असं नाही. तर गैर समज आहेत हे. श्रीकृष्ण चैतन्य प्रभू एक उदाहरण सांगत होते की मराठीचं पुस्तक संपादन करण्यासाठी ज्याला रणिकुमारपूर त्याळ नव्हते तर मराठी पुस्तक भाषांतर करणाऱ्यांच्यासाठी त्यांनी अप्लिकेशन मागवले भाषांतर. तर त्यांनी असे एक चार पाच भाषांतर करणारे निवडले आणि एकाला असं निमंत्रण दिलं की तुम्ही भाषांतर करण्यासाठी यावं, पण त्याचं काही उत्तर आलं नाही. काही काळाने त्याला ते पत्र सापडलं आणि त्यांनी पुन्हा पत्र लिहिलं की असं मला पत्र द्यायला उशीर झालेला आहे. पुन्हा बीबीटीने त्यांना पत्र पाठवलं मराठीमध्ये की तुमच्या उत्तराची आम्ही अपेक्षा करतो आहोत. तर ह्याच्या बायकोचं नाव उत्तरा. तर म्हणजे अप्लिकेशन मी केलंय आणि उत्तराची अपेक्षा हे का करतात? गैरसमज कसा होतो बाय का नावावर ना. अमेरिकेमध्ये अशी कथा झाली होती. हे महाबुद्धी नावाचे एक भक्त आहेत. महाबुद्धी एकदम असे हा नरसिंहदेवांचे भक्त. तर अमेरिकेमध्ये अशी बातमी पसरली की महाबुद्धी बॅक टू गॉड हेड आणि सगळे महाबुद्धी हा भक्त आहेत. महाबुद्धी तर इकडे आहेत अमेरिकेमध्ये, सगळीकडे बातमी पसरली की महाबुद्धी बॅक टू गॉड हेड भगवत धावामध्ये गेले. तर हा महाबुद्धी दुसरा कुठला तरी महाबुद्धी दुसऱ्या देशातला. तर नाव सेम असलं तर कधी कधी कसे गोंधळ होतात पा. आपले राधा गोपीनाथ प्रभू इकडे येतात त्यांना सांगू नका मी सांगितलं म्हणून. तर मंदिरमध्ये एक फोन आला की गोपीनाथ प्रभूंना भेटायचं आहे. माताजींचा फोन होता. त्यामुळे की गोपीनाथ प्रभू बाहेर गेलेत. त्यामुळे कोण बोलतोय? मी त्यांची बायको बोलते. अरे म्हटलं तर ते ब्रह्मचारी आहेत. अहो मी गोपीनाथ प्रभू सांगते, गोपीनाथ राधा गोपीनाथ नव्हे. म्हणजे सत्य वेगळं आहे, तर्क वेगळा चालतो. असे अनेक उदाहरणं आपण पाहतोया जगामध्ये. तर आपण या सर्व सांगण्याचं तात्पर्य काय, हातला विनोदाचा भाग जर सोडून दिला तर काही काही वेळा अतिशय सिरियस असे भरपूर प्रसंग आपण जगामध्ये पाहतो. अमेरिकेमध्ये घडलेली एक घटना आहे. एकदा एक पती पत्नी आहेत, त्यांचं लग्न होऊन 25 वर्ष झालेली आहेत आणि एका पतीला घरामध्ये एक पुस्तक कादंबरी सापडते. त्याच्यामध्ये एक त्याच्या पत्नीला लिहिलेलं प्रेमपत्र सापडतं आणि तो त्या प्रेमपत्राबद्दल खुलासा सुद्धा करत नाही, रात्री तिला खतम करून टाकतो. वास्तविक ते जे पत्र आहे ती कॉलेजमध्ये असताना तिच्यावरती एक भाळलेला पुराने लिहिलं होतं हे तिलाही माहिती नव्हतं, त्याला तिने बघितलेलं सुद्धा नाही आहे. तर 25 वर्षानं ते पत्र जे आहे याचा गैरसमजानं एकाचा जीव गेला की त्यांनी तिला तिने बघितलं पण नव्हतं. हे तिच्या आईने विश्लेषण केलं की आम्हाला तो मुलगा पण माहित नाही, हे पुस्तक पण माहिती नाही, नाही मला पत्र जे आहे या नावाचा मुलगाही आम्हाला माहिती नाही. ती पुस्तक कॉलेजमध्ये काय 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 गोष्टी चालतात, पुस्तकामध्ये घालून चिठ्ठी दिली असणार, ते तसंच राहिले. तिने पण बघितलं नाही आता कोणता कोण ओळखीचा नाही काय नाही. परंतु 25 वर्षांनी लग्न झाल्यानंतर, 2 मुलं झाल्यानंतर सुद्धा हे जे आहे पुस्तक त्याच्या हातात पडलं. तर सत्य जाणून घेण्यासाठी आपण या जगामध्ये आपण डोळ्याने पाहतो आहे, कानाने ऐकतो किंवा तर्काने जे पाहतो हे सत्य नाही. त्यासाठी आपण गुरु स्वीकार करतो हे फक्त कृष्ण सत्य आहे समजून घेण्यासाठी नव्हे. या श्लोकाने सांगितलं आहे की आत्मसाक्षात्कारी स्वरूप ज्ञानाची प्राप्ती ज्याच्यावर पाहतो कसं, भगवंताच्या माध्यमातून सर्व गोष्टी पाहतो. भगवंताच्या माध्यमातून म्हणजे आपले डोळे उघडे आहेत का? जे आपल्या डोळ्यांना दिसतंय हे खरं आहे का? कित्येक वेळेला आपण जे ऐकतो आपण जे पाहतो हे खरं नाही आहे. म्हणून शास्त्राच्या आधारे ज्याला आपण कुठलीही गोष्ट पाहतो त्याला आपले भक्तांच्या प्रती तरी अपराध होणार नाहीत. कितीतरी गोष्टी आपण भक्तांच्या मध्ये आपण पाहतो की ज्या खऱ्या नसतात, आणि खऱ्या जरी असल्या तरी आपल्याला काय घेऊन जायचं, आपल्या भक्तीचा काय संबंध आहे. जर काही खरं असेल तरी आपल्या, जसं त्या ब्रह्मचार्याची कथा की तो जरी सगळं जरी संपलेलं शुद्ध झाला तरी आपल्या मनामध्ये ते राहतात. तर आपल्या ज्या गोष्टीशी संबंध नाहीये त्या गोष्टीचे आपण विचार चर्चाही करता कामा नये. जर आपल्याला काही असं वाईट दिसलं भक्त करताना तर आपला जो अधिकारी व्यक्ती आहे त्याला आपण जाऊन नम्रपणे सांगावं, गोष्ट विसरून जा. पुन्हा 10 जणांना सांगत बसू नये, कारण एक ती दुसरं दुसऱ्या तिसरं तिसऱ्या चौथं करत ती गोष्ट एवढी मोठी होते, सत्य काहीच नसतं. त्यासाठी जर कोणी वास्तविक आपण कोण कोणाचे दोष पाहू नयेत, पण जर कधी दिसले तर कृपा करून एक तर त्याला सांगा, जर अधिकारी असेल सिनियर डीओडी असेल तर त्याच्या गुरुबंधूला सांगा की असं असं मी पाहिलं, असं असं मी ऐकलं, आणि तुमच्या तोंडातनं गेलं तुमच्या मनातनं काढून टाका. ती गोष्ट ठेवला मनामध्ये तर आज नसेल तर कधीतरी बाहेर पडेल. आणि हे कधी होतं, जर आपण कृष्ण चिंतन करत नसेल तर, जर आपण भगवंताच्या कथा लक्षात ठेवत नाही. किती वेळा आपण किती कथा ऐकतो, किती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण एखादी वाईट गोष्ट मात्र आपण 10 जणांना सांगतो ताबडतोब. आपण किती जण प्रामाणिकपणे घरी गेल्यानंतर आजच्या प्रवचनमध्ये काय ऐकलं ते सांगतो, पण किती दोष पाहिले आपण ताबडतोब सांगतो, अरे भक्त हा असा करतो तो असा करतो, त्याचा आपल्याशी काही संबंध नाही, त्याचाही काही संबंध नाही. पण प्रत्येकाने आपण ज्या वेळेला घरी जातो कुठलंही प्रवचन कुणाचंही ऐकल्यानंतर, हा भक्तितीर्थ महाराज सांगतात की कुठलंही पुस्तक तुम्ही वाचलं, कुठलंही प्रवचन ऐकलं की कुठल्याही प्रभुपादांच्याबद्दल तुम्ही काही ऐकलं ते 10 जणांना सांगा. कशासाठी? एक तर तुम्हाला लक्षात राहील आणि 10 जणांना सांगितल्यासारखं होईल, म्हणजे 10 जणांना त्याचा फायदा होईल आणि प्रचारही वाढेल. हे करण्याऐवजी आपण मंदिरामध्ये काच काय झालं, खिचडी जळालेली होती, त्याच्याबरोबर चर्चा, दुसऱ्या तिसऱ्या हप्त्यापर्यंत चौथ्या हप्त्यापर्यंत त्याला प्रसादच बनवता येत नाही, आधी ह्याचा तिलकच वाकडा होता, ह्याला धोती सुद्धा नीट घालता येत नाही, हे सांगत बसतो आपण आणि ते 10 जणांना जातं. कधी कधी माझी भक्ती किती श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी आपण दुसऱ्या भक्तांना खाली करण्याचा, भौतिक जगामधलं चालतं तसं, मी किती श्रेष्ठ आहे दाखवण्यासाठी दुसरा. आणि खास करून बघा, दोन कीर्तन लीडर्स एकत्र कधी एकमेकाची स्तुती करताना दिसणार नाहीत आपल्याला. दोन चांगले प्रवचनकार काहीतरी त्याच्यामध्ये, दोन चांगले प्रसाद करणारे एकत्र कधी आपल्याला दिसतात नाही, असं नाही, शुद्ध नसतील तर आपल्याला दिसणार नाहीत. की एक कीर्तनकार करणारा जरा असतो, दुसरा कीर्तनकाराला, अरे ह्याच्यावर लोक नाचतात, मी कीर्तन करताना लोक नाचतात, माझ्या कीर्तनाला जास्त नोट लागतात, मी जर नाचलो नाही तर आणखी कोण नाचणार, म्हणून मी नाचणार नाही. ही विचित्र विचार एका मनामध्ये चालत असतात. हा जो मला वांचा कल्पतरू म्हणतो, म्हणजे खरोखरच मी कल्पतरू आहे, डिझायर ट्री, पण कुठल्या डिझायर आहे ते कोणाला माहिती आहे, किती भौतिक डिझायर ट्री आहे. लोक असं समजून, लोक आपल्याला दंडवत करतात कल्पतरू म्हणून, आपण समजू नये की खरोखरच आपण कल्पतरू आहोत. आपण समजावं की खरं जर याच्या मनात, माझ्या मनात काय आला कळलं तर माझ्या समोरचा उभारणार नाही, असा विचार आपण करावा. आपण विचार करू नव्हे की अरे मी कल्पतरू आहे खरंच, हा दंडवत करतोय, मला तो करतोय तुम्हा, आपल्याला नव्हे परमात्म्याला करतोय. त्यासाठी खरंच विचार करा, आपण कल्पतरू आहोत का? आपल्या डिवाईन डिझायर नाही, आपल्या सगळ्याकडे डिझायर आहेत सेन्स ग्रॅटिफिकेशनच्या, याची ट्री भरपूर आहे आपल्या अंगावर. तर हे जे गैर समजुतीनं होणारे प्रकार आहेत आपल्या दुर्दैवानं, ही कुठल्याही भांडणाला किंवा कुठल्याही कलहाला काहीही संबंध नसतो. अमेरिकेमध्ये एक घटना अशी आहे की दोन कुटुंब कोर्टामध्ये भांडतायत, आणि ही कुटुंब ही पाचवी पिढी आहे त्यांची, तर त्या पाचव्या पिढीला माहित पण नाही आपल्या पूर्वज कशासाठी भांडतायत, तरी पण भांडतायत, ओरिजिनल पेपर्स पण त्यांच्याकडे नाही आहेत आता, पण दोन कुटुंबामध्ये कलह चालू आहे. पाच जरी पाच पिढ्या गेल्या तरी कलह चालू आहे, हे कलियुगाचं लक्षण आहे. तर कृपा करून सांगण्याचा उद्देश एवढाच की सत्य जर पाहायचं असेल, भगवंत कलियुगामध्ये, भक्ती विनोद ठाकूर सांगतात केवळ दोन सत्य आहेत, एक जीव, दुसरा हरिनाम, ही दोन सत्य आहेत. ह्याच्याकडे पहा, एकेह कृनंदन, तर आपली भक्तीमध्ये वृद्धी होईल. कारण बाकी सगळ्या घटना ज्या आहेत, ह्या सगळ्या घटना बदलतील. आज अशुद्ध असलेलं भक्त उद्या शुद्ध होईल, पण आपल्या मनातली भावना मात्र तशीच राहते त्या भक्ताबद्दल. तो भक्त पुढे प्रगती करून जातो आणि आपण मात्र त्याच्याबद्दल तेच पाहत राहतो. तर असं करून आपली भक्ती जी आहे ही खुंटते. त्यासाठी सत्य पाहायचं असेल तर आपल्या हृदयात पहा, मी कसा आहे हे आपल्याला जास्त कळतं, दुसरा कसा आहे ते कळत नाही. आपण तर्क करतो आहोत, आपण कसे आहोत ह्याच्याबद्दल तर्क करण्याची गरज नाही. आणि आपल्यामध्ये बदल घडवू शकतो. दुसरा जरी समजा दोषी असेल, आपण त्याच्यामध्ये बदल घडवू शकतो का? नाही. जोपर्यंत त्याची इच्छा होत नाही तोपर्यंत तो दोष आपण बदलू शकत नाही. पण आपल्यामध्ये जे काही विकार आहेत हे आपण पाहू शकतो प्रामाणिकपणे. तर्क करायची गरज नाही. आपल्याला स्पष्टपणे दिसतात जे काही विकार आहेत, जे काही अनर्थ आहेत, हे आपल्याला स्पष्टपणे दिसतात. दुसऱ्यांना सांगायची पण गरज नाही. दुसरे वा समजा शुद्ध भक्त आला, पण आपल्याला समजतं आपण किती शुद्ध होते. तर त्यासाठी आपण आपल्या अंतकरणामध्ये असलेले अनर्थ पाहावेत. दुसऱ्यांच्या अंतकरणामध्ये अनर्थ जे आहेत ते आणि भगवंत. जरी भगवंत एवढे कृपाळू आहेत, कुणावरती कृपा करू शकतील, जरी पूर्ण अनर्थ असले तरी त्याला भगवत धामामध्ये भगवंत घेऊन जाऊ शकतील. आणि शुद्ध असला तरी त्याला भगवत धामात न जाता या भौतिक जगामध्ये ठेवतील. भगवंत स्वतंत्र आहेत. आपल्याला माहित आहे चैतन्य महाप्रभू ज्याला हरिनाम कीर्तन करत जात असताना शिवानंद सेन यांचा टेलर, शिवानंद सेन काय शिंपी असतो, मुसलमान, मांसाहार खाणारा, नशा करणारा, चैतन्य महाराजांनी हरे कृष्णा म्हण, आणि तो हरे कृष्णा म्हणतो आणि गडबड जमिनीवरती रुळायला लागतो. एका क्षणामध्ये कृष्ण प्रेम. अरे कुणीतरी विचार केला, अरे या मांसाहार खाणारा, दारू पिणारा, पण चैतन्य महाराजची कृपा झाली. एका क्षणामध्ये त्याच्यामध्ये चार नियमाचं पालन नाही, अपराध नाही, काही नाही, काय सगळं काय करत होता तो, तरी चैतन्य महाप्रभूंनी ठरवलं याला कृपा द्यायची. तुम्ही काय करणार? प्रश्न करू शकतो का आपण चैतन्य महाप्रभूंना? अरे मी एवढी वर्ष 20 माळा जप करतोय, दररोज 4 माळा जास्तच करतोय, चार नियमांचं काय 8 नियमांचं पालन करतोय, 10 अपराधांचं पालन करतोय. एकदा भक्त दीक्षा देत होते बेळगावला, परवाच दीक्षा आहे. मी ते स्वतःहून सांगायचं असतं, मी हरिकृष्णमध्ये राहून आंदोलन करीन. आणि 10 अपराध करून 4 नियमांचं पालन करेन. जे लोक मराठीमध्ये बोलताना गडबडतात, मराठीमध्ये बोला गडबड एक ब्राह्मण नदीवरून पळून जात होता की नदी खांद्यावर टाकून पंचावरून पळाले. बोलताना काय गोड बोलतो आपण, कोणा ऐकलंच का? नदी खांद्यावर टाकून पंचावरून पळाले. वास्तविक पंचा खांद्यावर टाकून नदीवरून पळाले, पण बोलताना अशी काय गडबड होऊन जाते. कधी कधी असं बोलून जातो ते पण लोक काहीतरी विचित्र असं समजतात. एनिवे, तर सांगण्याचं तात्पर्य, सत्य समजायचं असेल तर दोनच सत्य आहेत, एक हरिनाम आणि जीव. हे पाहण्यासाठी प्रयत्न करा, बाकी सगळंच बदलत जाईल. म्हणून आपली एकेह भक्ती करण्यासाठी आपण इस्कॉनमध्ये आहोत. इस्कॉनमध्ये कशासाठी आहोत? भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी. बाकी काय होत असेल आपल्याला, काय कलियुग आहे, आपण त्याच्यामध्ये जास्त डोकं न घातलेलं बरं. अथॉरिटी अधिकारी असेल तर ती सेवा आहे, बाकीच्यांची सेवा नाही. तर असा प्रामाणिक प्रयत्न जर आपण केला तर आपण शुद्ध भक्त होण्याच्या मार्गावर जाऊ. हरे कृष्णा.
हरिनाम हे सत्य आहे, त्याचा आपण आश्रय घेतला पाहिजे हे समजतो, पण जीव सत्य आहे हे कोणत्या दृष्टिकोनातून आपण सांगत होतो? दोनच गोष्टींकडे, एक पूर्णांना जे तुम्ही म्हणत होता त्याचा खुलासा जरा. ह्या जीव आहे आत्मा, तो सत्य आहे, इतर गोष्टींना लक्ष द्यायच नाही. हरिनामाच्या बाबतीत थोडंफार समजलं की आपण हरिनाम हे सत्य आहे त्याचा आश्रय घेतला.
जीव म्हणजे आत्मा. आपण भगवद्गीतेमध्ये पाहतो की 5 तत्व भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहेत, आत्मा, परमात्मा, प्रकृती, काल आणि काळ, ह्याच्यामध्ये चार गोष्टी कुठल्या आहेत? अशाश्वत, शाश्वत आहेत, शाश्वत आहेत, एकच अशाश्वत आहे, ती कुठली? कर्म. आणि आपण जे पाहतो हे कर्म पाहतो, जे बदलू शकतो. कर्म जे आहे, जे समजा कोणी अपराध केला, दोष केला, बदलू शकतो, ते आपण पाहतो. दुर्दैवानं शाश्वत गोष्टी आपण पाहत नाही, म्हणजे हरिनाम. समजलं? म्हणून बायबलमध्ये जीजस काय सांगतात, हेट द सीन नॉट द सीनर. म्हणजे कुणी जर पाप कृत्य केलं, त्या पाप कृत्याचा द्वेष करा, पापीचा दोष करू नका, द्वेष करू नका. कारण तो कोण आहे? सच्चिदानंद. म्हणून जीव हा सत्य आहे. त्यांनी केलेलं कर्म जे आहे हे वाईट आहे. सगळा कुठलाही जीव असू दे, अगदी किडा, मुंगी, साप, सगळे सच्चिदानंद आहेत. तर त्यांनी कर्म केलेलं आहे, तर शुद्ध भक्त तेच पाहतो, नाही असं नाही. पण कसं पाहतो? बदलू कसं ह्या दृष्टीनं पाहतो. अशुद्ध किंवा निंदा करणारे लोक त्याची निंदा कशी करू ह्या दृष्टीनं पाहतो. शुद्ध भक्त सुद्धा तो दोष पाहतो, नाही असं नाही. एकदा महाराजांच्या बरोबर न्यू वृंदावनमध्ये एखाद्या घरी गेलो होतो आम्ही. त्या माताजी भागवतम क्लास संपल्यानंतर आम्ही घरी गेलो, त्यामुळे माताजींना माहीत, कल्पना नाही, घरामध्ये पती नाही आहे, बेड वगैरे तसाच पडलेला, मुलाची खेळणी वगैरे तशीच पडलेली आहे. मी आणि महाराज दोघं गेलो, आणि ते पण थोडे म्हणजे प्रेझेंटेबल म्हणतात ना, आपण महाराजांच्या समोर जाण्याच्या अवस्थेमध्ये नव्हती. आम्ही दोघंही काही न सांगता आम्ही घरात फिरलो, पण ताबडतोब जाऊन महाराज आले. म्हणाले की नम्रतेने म्हणाले की महाराज मला माफ करा, माझं घर घाण आहे. महाराज म्हणाले मी तुझं घाण घर बघायला आलो नाही, मी तुला बघायला आलोय. आता आपण कसं पाहायचं याच्याकडे? गुरु ज्या वेळेला पाहतात काय पाहतात? हे घाण शरीर बघत नाहीत, आम्हाला बघतात आत्मा किंवा जीव, आणि त्याच्यावरती कृपा करतात. कारण बाकीचं बदलू शकतं, बाकीच्या गोष्टी बदलू, ही शुद्ध भक्ताची दृष्टी. आणि ती आपल्याला गुरुकडे जाऊन प्राप्त होते. घाण बघायला गुरु येत नाही, बघायला यायला कशाला पाहिजे? हा गुरु काय बघायला येतो माहितीये? घाण आहे, नाहीतर भौतिक जगात आपण आलोच कशाला असतो? घाण आहे म्हणून तर आहे, बरोबर आहे. तर जीव आपण पाहतो की जीव सुख करत असेल, तो कुठलीही गोष्ट करत असेल, आपण द्वेष नाही करत त्याचा. जे करतोय त्याचा आपण काय करतो? निंदा पण नाही करत, वाईट वाटत. तर त्या दृष्टीनं जीव हे सत्य आहे. बाकी कर्म जे काही असेल बदलत बदलेल, आज नाही पुढच्या जन्मी, पुढच्या कल्पात बदलेल, पण बदलेल त्याच्या इच्छेनुसार. गुरुची कृपा आहे, समजलं? त्या दृष्टीनं आणखी एक उदाहरण तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये आहे की कसं गैरसमज होतो. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, कानडीने केला मराठीचा घात, कानडीने केला मराठीचा घात, इल्लेबा म्हणाली, इल्लेबा म्हणाली. आता तिला काय म्हणायचं होतं नवऱ्याला? इल्लेबा म्हणजे इकडे ये. त्याला वाटलं की मला बा म्हणाली, म्हणजे तुझा बाप नाही, मी तुझा नवरा आहे. ती कर्नाटकातली बायको, सवय आहे इल्लेबा म्हणून, आणि हा महाराष्ट्रातला नवरा. कानडीने केला मराठीचा घात. कुणाला पुढचा अभंग तेवढा आठवत नाही. या सॉरी बेळगावकर सीमा भाग तुका त्यावेळेला नव्हता, तरी पण तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये कानडीने केला मराठीचा घात. येतो तरुण भारत म्हणायला सापडलं तर ते कदाचित वरती लिहितील ना. तुकाराम महाराजांचा सीमावाद. हरी बोल. पाच प्रश्न आहेत, काय करायचे? रूपविलास प्रभूंच्याकडे तो संपादन करायला. एकातच पाच. हरे राम कृष्ण संस्थाची स्थापना कधी झाली? त्यांचा विवाह कधी झाला? काय विवाह? आता त्यांनी लिहिलंय काहीतरी, मी वाचतोय काहीतरी. रूपविलास तू काय वाचतोय? दुसरं वाक्य काय वाचणार तू तुला तुला तर काय वाटतं त्यांचा विवाह कसा झाला काय केव्हा झाला या ना नाही तू वाच ना तू काय वाचतोयस ते सांग ना तू काय वाचतोयस सांग ना बरोबर आहे कुणाचा प्रश्न आहे त्यांचा कुणाचा विवाह हरे राम कृष्ण प्रसिद्ध केला हरे कृष्ण यांची वृंदावन आनंद प्रभू तुम्हाला उत्तर देतील
की प्रश्न आजच्या प्रवचनाच्या संबंधित असतील तर ते खूपच उत्तम आहे कुणाचा विवाह आणि काय हे काही संबंध येत नाही तर प्रश्न एखादा अजून घेऊ शकतो जर का तो आजच्या प्रवचनाच्या संबंधित असेल तर
हरे कृष्ण त्यासाठी स्वतः आत्मसाक्षात्कार झालं पाहिजे म्हणून शास्त्रामध्ये गुरुची लक्षणं काय आणि शिष्याची लक्षणं काय तेही रोज सांगितलेलं आहे तर पहिला आपण शिष्य प्रामाणिक व्हायचा प्रयत्न करायचा आणि मग आपल्याला प्रामाणिक गुरु मिळेल तर आपणच प्रामाणिक नसेल तर गुरु प्रामाणिक नाही मिळणार तर शिष्य प्रामाणिक कसा बनायचा हे समजण्यासाठी आपण भगवद्गीता शास्त्राचा आधार घेतला पाहिजे पद्मपुराणमध्ये वर्णन केलं आहे प्रामाणिक इच्छा असावी की सत्य काय आहे आणि त्याला शरण कसं जायचं हे दोन प्रश्न बस सत्य काय आहे आणि शरण कसं जायचं त्याला हे प्रामाणिक मग त्यासाठी काय पडेल ते कष्ट करायची माझी तयारी आहे अशी जर आपली भावना असेल तर माझा स्वतःचा अनुभव आहे माझी काय शुद्ध इच्छा पण नव्हती हरे कृष्णमध्ये यायची तरी पण आम्ही आलो एक इच्छा होती की सत्य काय आहे सत्य जाणून घ्यायची सत्य काय तेही माहिती नाही भगवंत आपल्या अंतःकरणामध्ये आहेत तर गुरु कसा हुडकावा याच्या अगोदर शिष्य बनण्याचा प्रयत्न करा आणि मग तुम्हाला गुरु आपोआप कृष्ण पाठवून देतील अगदी जंगलामध्ये असलात तरी ध्रुव महाराजांना नारद मुनी जंगलामध्ये भेटले कोणी ईमेल पाठवला नाही की कोणी फोन पण नाही केला अरे ध्रुव महाराज तपस्या करतायत त्यांना गुरु हवे आहेत नॉन अनप्रोजन फर्स्ट डिझर्व दॅन डिझायर पहिला शिष्य बना चांगले मग गुरु प्रामाणिक मिळतील आपली जी इच्छा प्रामाणिक नसेल तर आपल्याला फसवणारे गुरु मिळतील मी ज्या वेळेला हरेकृष्णमध्ये 1984 साली जॉईन झालो जुहू आश्रममध्ये माझ्याबरोबर एक आमच्या बाजूच्या गल्लीमध्ये राहणारा मालशेट नावाचा आमचा एक वर्गमित्र होता तोही उत्साहित झाला अरे माझा मित्र गेला म्हणजे काहीतरी याच्यामध्ये तथ्य आहे आपण पण जावं तो आला आणि 3 दिवसांनी घरी परत गेला थोडा माळा जप करत होता सगळं काही करत होता नंतर मी त्यावेळेला पत्र लिहित होतो ना एक पत्र दिलं तर 4 आठवडे पुढच्या आठवड्यात 15 दिवसांनी उत्तर येणार असे 6 महिने गेले आमचे पत्रावर चालले होते नाही नाही मी हरे कृष्ण महामंत्र जप करतो मी घरामध्ये राहून भक्ती करतो आणि नंतर त्याचं पत्र आलं की मी गुरु स्वीकार केला मग बेळगावला मी ज्यावेळेला पहिल्यांदा आलो त्यावेळेला भेटायला आला मला अरे विचारायचं का रे असं एवढं आपण एकत्रच गेलो होतो असं का 3 दिवसात सोडून गेलास आणि नंतर तू घरी आलास तो म्हणाला मी आता दीक्षा घेतली हा तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस हा आणि आमचे गुरु मला सांगतात की तुम्ही चहा पिला तरी चालेल आणि हरे कृष्ण महामंत्र काय कुठलाही मंत्र जप केला तरी चालेल सिद्धी तीच प्राप्त होईल त्यामुळे मी हरे कृष्ण महामंत्रच जप करतो पण काय झालं माहिती आहे काय 3 दिवस राहिलो सकाळचा चहा मिळाला नाही अशी जर इच्छा असेल तर तसा गुरु मिळेल तुम्हाला हा तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार व्हाल हरे कृष्णा